शास्ते अध्याय 10। अबीमलेखानंतर इस्रायलाचे संरक्षण करावयाला इस्साखार वंशातील तोला बिन पुआ बिन दोदो हा पुढे आला। तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात शामीर येथे राहत असे। त्याने 23 वर्षे इस्रायलाचा न्याय निवाडा केला। नंतर तो मृत्यू पावला। त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली। त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला। त्याने 22 वर्षे इस्रायलाचा न्याय निवाडा केला। त्याला 30 मुलगे होते। ते 30 गाढवांवर स्वारी करीत। गिलाद प्रांतात त्यांची 30 नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोत याईर म्हणतात। याईर मरण पावला व त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली। मग इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले। बालिम व अष्टारोत या देवतांची आणि आराम सिदोन मवाब अम्मोनी व पलिष्टी ह्या सर्वांच्या देवतांची ते सेवा करू लागले। त्यांनी परमेश्वराचा त्याग केला। त्याची सेवा ते करीनात। म्हणून परमेश्वराचा कोप इस्रायलांवर भडकला आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या व अमोन्यांच्या हाती दिले। यार्देनेच्या पलीकडे अमोऱ्यांच्या देशातील गिलाद प्रांतात राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांना त्यांनी तेव्हापासून 18 वर्षे हैराण करून त्यांच्यावर जुलूम केला। अम्मोनी लोक यार्देन ओलांडून यहुदा बन्यामिन व एफ्राईमाचे घराणे यांच्यावर स्वाऱ्या करीत। त्यामुळे इस्रायल लोक फार बेजार झाले होते। मग इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, आम्ही आमच्या देवाचा त्याग केला आणि बाळ देवतांची सेवा करून आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे। तेव्हा परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणाला, मी तुम्हाला मिस्री आमोरी अम्मोनी व पलिष्टी यांच्या तावडीतून सोडवले, तसेच सिदोनी अमालेकी व मिद्यानी यांनी तुम्हाला हैराण केले, तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हाला त्यांच्या हातून सोडवले, नाही का? तरी तुम्ही मला सोडले आणि अन्य देवांची सेवा केली, म्हणून यापुढे मी तुमची मुक्तता करणार नाही। जा, तुम्ही मानलेल्या देवतांचा धावा करा, तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हाला सोडवावे। तेव्हा इस्रायल लोक परमेश्वराला म्हणाले, आम्ही पाप केले आहे, तुला बरे दिसेल तसे कर, मात्र आज आमचा बचाव कर, एवढीच आमची विनवणी आहे। मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले। इस्रायलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला। मग अम्मोनी लोकांनी एकत्र जमून गिलाद येथे तळ दिला, तसेच इस्रायल लोकांनी गोळा होऊन मिस्पा येथे तळ दिला। गिलादाचे सरदार एकमेकास विचारू लागले, अम्मोनी लोकांशी सामना सुरू करायला कोणता मर्द तयार आहे? तोच गिलाद येथील सर्व रहिवाशांचा नेता होईल।